आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला आरक्षणाबाबतचं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर, इतर दोन विधेयकही सरकारकडून मागे। विरोधकांनी ऐतिहासिक संधी गमावल्याची सरकारची टीका। दुहेरी नागरिकत्व प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात FIR नोंदवण्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठाचे निर्देश। आणि लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातल्या शस्त्रसंधीच्या कालावधीत होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली करण्याची इराणची घोषणा। आणि आता बातम्या विस्ताराने। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 2029 पासून महिला आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेलं घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं नाही। लोकसभेत कालपासून 131वं घटनादुरुस्ती विधेयक, पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू होती। त्यावर थोड्याच वेळापूर्वी झालेल्या मतदानात उपस्थित असलेल्या 528 पैकी 298 खासदारांनी 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाजूनं तर 230 खासदारांनी विरोधात मतदान केलं, असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी जाहीर केलं।
प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ।
हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं त्यासाठी 2/3 खासदारांची मंजुरी आवश्यक होती। 528 पैकी 2/3 म्हणजेच 352 खासदारांनी या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं नसल्यानं हे विधेयक नामंजूर झालं। त्यामुळे इतर दोन विधेयकं मागे घेत असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केलं।
देश का महिलाओं को सम्मान अधिकार देने का जो बिल इसको विपक्ष के साथ नहीं दिया, बहुत खेद की बात है और इस ऐतिहासिक पल को आप अपना एक मौका तो आपने गवाया है। आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महिलाओं को जो सम्मान देने का अधिकार देने का हमारा अभियान जारी रहेगा।
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान केलं। या विधेयकाला विरोध करणारे ओबीसी दलितांच्या विरोधातले असल्याचा दावा त्यांनी केला। हे विधेयक लागू करण्यासाठी सरकारनं सर्व लोकसभा आणि विधानसभेतल्या जागांची संख्या 50% वाढवेल, असं आश्वासन त्यांनी यावरच्या चर्चेदरम्यान दिलं होतं। 2029 पासून महिला आरक्षण लागू करायचं असेल तर आता हे विधेयक मंजूर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती। मंत्रिमंडळानं मान्यता दिल्यानुसार चालू जनगणनेत जातनिहाय गणना होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। उत्तर आणि दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भेदभाव करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं ते म्हणाले।
मान्यवर, हम शपथ लेते हैं तो मन से लेते हैं। जो संविधान हाथ में लेकर शपथ लिए हैं वो उत्तर दक्षिण का भेद कराना चाहते हैं, हम नहीं होने देंगे। मान्यवर, जो भी सदस्य यहाँ शपथ लेता है वो भारत को अक्षुण रखने की शपथ रहता है, पूरे भारत के कल्याण की शपथ लेता है। वो अपनी कॉन्स्टिट्यूएंसी, अपना राज्य, अपना धर्म, अपनी जाति की शपथ नहीं लेता है।
लोकसभेत आज महिला आरक्षणाच्या संदर्भातलं 131वं संविधान दुरुस्ती विधेयक, पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली। याविषयी अधिक तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
देशातल्या कोट्यवधी महिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विधेयक सादर केलं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या। निर्णय प्रक्रियेत महिलांना योग्य स्थान देण्यासाठी हे विधेयक आणलं आहे। सरकारनं सादर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला। देशातल्या निवडणुकांचं गणित याद्वारे बदलण्याचा घाट सरकारनं घातला आहे, यामुळे दलित आणि ओबीसींचे हक्क डावलले जातील, असं राहुल गांधी म्हणाले। यावेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्यातल्या काही शब्दांवर सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राहुल गांधींनी प्रधानमंत्र्यांची माफी मागावी अशी मागणी केली. सर्व महिलांचा त्याग कष्ट आणि धैर्याला सलाम म्हणून हे विधेयक आणलं जात असल्याचं भाजपच्या हेमा मालिनी म्हणाल्या. देशातली संघराज्यव्यवस्था विस्कळीत करण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप द्रमुकच्या के कनिमोळी यांनी केला. काँग्रेसच्या शशी थरूर यांनी यावर विस्तारानं चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जी यांनी सर्व महत्वाच्या पदांवर महिलांसाठी 50% आरक्षण ठेवण्याची मागणी केली.
106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम आजपासून लागू झाल्याची अधिसूचना जारी झाली आहे. 2023 संसदेनं हा कायदा संमत केला. या कायद्यामुळे लोकसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या विधानसभांसह सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा फिरत्या पद्धतीनं राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश नारायण सिंग यांची बिनविरोध निवड झाली. केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा यांनी हरिवंश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. भाजपा खासदार एस फँगनॉन कोनियाक यांनी अनुमोदन दिलं. 9 एप्रिल रोजी हरिवंश यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरिवंश यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पक्षांच्या गटनेत्यांनीही हरिवंश यांचं अभिनंदन केलं. रायबरेलीचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दुहेरी नागरिकत्व प्रकरणी FIR नोंदवण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठानं आज दिले. राहुल गांधी यांच्यावरच्या आरोपांची तपासणी होण्याची गरज असून या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश सरकारनं स्वतः करावा किंवा केंद्रीय यंत्रणांकडे सोपवावा असे निर्देशही न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी दिले. ही याचिका भाजपा कार्यकर्ते ए विघ्नेश शिशीर यांनी दाखल केली होती. लखनौच्या विशेष MPMLA न्यायालयाच्या 28 जानेवारीच्या आदेशाला त्यांनी आव्हान दिलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा आज इराणनं केली. लेबनॉन आणि इस्रायल यांच्या 10 दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीसाठी हा मार्ग खुला राहील असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. मात्र सर्व जहाजांनी इराणच्या बंदरे आणि सागरी संघटनेनं आधीच जाहीर केलेल्या समन्वित मार्गावरूनच प्रवास केला पाहिजे असंही ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या निर्णयाचं स्वागत केलं. इस्रायल आणि लेबनॉन यांच्या शस्त्रसंधी झाल्याचं भारतानं स्वागत केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं की शांततेच्या दिशेनं टाकलेल्या प्रत्येक पावलाचं भारत स्वागत करतो. आयपीएलमध्ये आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या 8 षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 526 अंकांची वाढ झाली आणि तो 78,512 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी 165 अंकांच्या सुधारणेसह 24,362 अंकांवर बंद झाला. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला आरक्षणाबाबतचं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर. इतर 2 विधेयकही सरकारकडून मागे. विरोधकांनी ऐतिहासिक संधी गमावल्याची सरकारची टीका. दुहेरी नागरिकत्व प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात FIR नोंदवण्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ पीठाचे निर्देश. आणि लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातल्या शस्त्रसंधीच्या कालावधीत होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली करण्याची इराणची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.